म्हणजे आता याच्यातलं उदाहरण तुम्हाला एक द्यायचं असलं असं की माझ्या ठिकाणी आत्ता समजा मी काय करतो आहे, मला समजा तुमच्यासमोर हा विशेष प्रश्न मांडायचा आहे, तर मला कुठल्या वृत्तीची निवड करायला पाहिजे? तर मला या क्षणी मला माझ्या मनात जो विचार येतो आहे याच्या संबंधीचा त्या विचाराची निवड करून तुमच्यासमोर त्यावेळी समजा माझं ह्या मुलीकडे लक्ष गेलं आणि ही मुलगी कशी दिसते असा माझ्या मनात जर विचार आला तर तो विचार मला बाजूला ठेवला पाहिजे. म्हणजे क्षणोक्षणी प्रत्येक क्षणी आपल्याकडे आपल्या बुद्धीमध्ये हे वर जे सगळे एक पासून नऊ पर्यंत जे ट्रॅक सांगितले ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला सगळ्या गोष्टींची माहिती म्हणा, ज्ञान म्हणा किंवा त्याच्या संबंधीची त्याच्या संबंधीच्या लहरी म्हणा ह्या सगळ्या आपल्याकडे येत असतात. पण त्यातली या क्षणी मला कुठली जोडायची आहे, कुठली माझ्या कामाची आहे, ते उपयोगाची आहे, हे स्वातंत्र्य मला आहे. म्हणून आपण जे म्हणतो ना की परमेश्वराने आपल्याला जन्माला घालताना बुद्धीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणजे कसं की तुझी इच्छा असेल तर तू कल्याणप्रद मार्गाने जाऊन संयमाने माझ्यापर्यंत येऊ शकतो उपासना किंवा भक्ती करून. पण तुझी जर तुला जर अमुक आहे हे सगळं खोटं आहे असं वाटलं आणि तुला खड्ड्यात जायचं असेल तर खड्ड्याचं स्वातंत्र्य तुला आहे. तू कुठली वृत्ती निवडतो ह्याच्यावर अवलंबून हे सगळ्याकडे सगळ्या बाजूने माझ्याकडे येणाऱ्या ज्या ह्या आहेत त्याच्यातली कुठली कुठल्या गोष्टीची मी निवड करतो, कुठली गोष्टी स्वीकारतो आणि कुठली गोष्ट नाकारतो हे स्वातंत्र्य भगवंताने आपल्याला दिलेलं असल्यामुळे आपल्या सृष्टीमध्ये इतकी विविधता बघायला मिळते. हे जर घडतं ना तर सगळे ठोकळे बाळ एकाच पॅटर्नमधून निघालेले गणपती जसे म्हणतो आपण एका छापाचे गणपती तसे सगळे झाले असते. आणि मी परमेश्वराने या सगळ्या विश्वजीवतेकडे लिलाव्या दृष्टीने बघितलेल्या असल्यामुळे या विजेमध्ये काहीतरी विविधता यावी आणि या विविधतेमध्ये पुन्हा फायनली सेल्फ ॲडजस्टमेंट असावी बॅलन्सिंगची. म्हणून ही विविधता निर्माण करण्यासाठी हे स्वातंत्र्य दिले आहे हे आपल्या लक्षात येईल. कारण आपण स्वतःच अमुक आपल्या मनात अहंकारातून विचार आला तर आपण त्या दिशेमध्ये कृती करायला लागतो, आपल्या मनात विवेकातून विचार आला तर त्या दिशेने आपण कृती करतो. आपण समजा चाललेलो असतो आणि रस्त्यावर गोगाराला खेळ चालू आहे तर आपण त्याच्याकडे झुंकून सुद्धा बघणार नाही. पण ज्याला शॉर्टकटने पैसा पाहिजे अशा एखाद्या माणसाच्या एक रुपया तरी असं तिथे बसेल पण ही 100 रुपये मिळालं ह्या काय कशी बसेल ना असं म्हणतो तिथे बसेल. हे स्वातंत्र्य त्याला आपल्याला दोघा नाही आहे आणि याच्यात जर त्यांनी 100 रुपये कमावले तर ते आणखीन 100 रुपये तिथे लागेल म्हणजे परिणामी स्वतःचा रुपया सुद्धा कमवून बसेल. पण त्याला जर स्वातंत्र्य तिथे त्याच्या लक्षात आलं की हे 100 रुपये घेऊन आपण लिहून जावं तर त्याचा फायदा होईल. तर हे मुळात बुद्धीच्या ठिकाणी भगवंताने स्वातंत्र्य आपल्याला ठेवलेलं आहे आणि या स्वातंत्र्याचा आपण योग्य उपयोग करणं याला योगशास्त्राचा अभ्यास असं म्हणतो हे याच्यातनं आपल्याला शिकायचं. तर म्हणून हा सगळा त्याच्यावर माऊली जी सुद्धा होईल ती सांगतो आणि हा वृत्तीचा विषय आपण आपली परवानगी असेल तर संपूया. आणखीन काय हवं असतं आणखीन सांगता येईल काय सांग ठीक आहे ना. म्हणजे तुमची जी शंका होती त्याला उत्तर यातून याच्यातून येत आहे. माऊलीने असं म्हटलं आहे की लक्ष आपण ज्याला म्हणतो त्याला लक्ष किंवा जाणीव ते अवधान असे 3 शब्द आपण वापरतो. त्या अवधानात आपण सावधान म्हणतो सह अवधान म्हणजे सावधान म्हणजे अलर्टनेस त्याच्यामध्ये आणि अवधान म्हणजे अवेअरनेस की ज्याला एक्झॅक्ट मराठी शब्द आपल्याला साक्षीभाव हा साक्षीभाव शब्द तुम्ही पुन्हा केला तरी विस्तृत विवरण करेल कारण तो पुन्हा आपण ज्याला साक्षीभाव म्हणतो त्याला थोडासा वेगळा असतो. अध्यात्मातला साक्षीभाव हा तो मी पुन्हा स्वतंत्रपणे केला तरी सांगेल. तर इथे माऊलीने असं म्हटलेलं आहे की जरी अवधान ऐकले दिजे हे अवधान आता कुठे जायचं आहे माझ्याकडे जायचं आहे म्हणजे भगवंताकडे जायचं आहे. जरी अवधान ऐकले दिजे कारण माऊलीच्या मुखाने भगवंत बोलतोय जरी अवधान ऐकले दिजे की तुला जे हे स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या स्वातंत्र्याचा योग्य उपयोग करून तू माझ्याकडे अवधान लावलं जरी अवधान ऐकले दिजे तरी सर्व सुखासही पात्र होईल आणि याच्यावर एखाद्याचा विश्वास बसणार नाही म्हणून पुढे काय म्हणतात हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे हे ठामपणे सांगितलेलं आहे त्याने की माझ्याकडे अवधान लागल्यानंतर तुला मोठ्यातलं मोठं सुख जे असते ते नक्कीच आहे. फक्त मोठ्यातल्या मोठ्या सुखाची तुझी व्याख्या आणि माझी व्याख्या ही वेगळी तेव्हा माझी व्याख्या घेऊन भगवंताकडे घेण्यात काही अर्थ नाही सुखाची. भगवंत तुला ज्या मोठ्याकडून सुख वाटतंय ते मला ते मी तुझ्याकडे आवधान लावतो. हा योग्य मार्ग आहे स्वातंत्र्य असतात. तेव्हा आता वृत्ती हा भाग आपण इथे बघितला. त्यानंतर दुसरी शंका अशी होती अजून वेळ दुसरी शंका अशी होती की आपल्याला सुख आणि दुःख हे शब्द कशातलं निर्माण झाले, ह्याची उत्पत्ती काय आहे हे बघायचं होतं. तर त्याच्यामध्ये सुख या शब्दामध्ये सु आणि ख हे दोन अक्षर आहेत. तर दुःखामध्ये दुर आणि ख अशी आहेत. तर ख या शब्दाचा संस्कृत अर्थ असा आहे, ख म्हणजे आकाश. आणि आपल्याला शब्द माहिती आहे कसं आहे की खग हे गच्छती म्हणजे आकाशात जो विहार करतो तो पक्षी. खग त्या अध्यात्माच्या दुसरा शब्द चेतरी मुद्रा असा आहे. म्हणजे जी मुद्रा लावली असताना योगी आकाशामध्ये विहार करू शकतो त्याला चेतरी म्हणजे हे चरती सहा आता असा योगी. म्हणून त्याची जी मुद्रा त्याला केचरी असं म्हटलेलं म्हणजे ख याचा अर्थ आकाश आणि सु म्हणजे चांगलं, जु म्हणजे वाईट. आता इथे आकाशाशी संबंध कुठे येतो तर ज्याला आपण चित्त असा शब्द म्हटलेला आहे. आता हे सगळे शब्द कशाकडे बघा, चित्त हा मूळ शब्द आहे म्हणजे जाणे. चैतन्य म्हणजे जाणण्याची शक्ती. जिथे जाणतो त्याला चित्त म्हणायचं. जाणण्याची क्रिया ही कुठे होते, प्रत्यक्षाने येणारं ज्ञान हे कुठे कुठे जमा होतं, स्मृती कुठे असते, तर ती चित्तामध्ये असते. म्हणून त्याला चित्त म्हणायचं. ह्या चित्ताला दुसरा शब्द असा आहे की चित आकाश. म्हणजे चित आकाश शब्दाचा अर्थ असा की जाणण्याची कोपरी, जाणण्याचा आकाश, ज्याच्यात आपण जाणतो असा आकाश. आता ह्या आकाशामध्ये सुखमध्ये चांगलं जाणण्याचं जर हे निर्माण जाणीव निर्माण झाली त्याला सुख असं म्हणतो. आणि वाईट जाणण्याची जर प्रवृत्ती निर्माण झाली त्याला दुःख असं म्हणतो. म्हणजे जिथे चांगलं जाणलं जातं तिथे चांगली जाणीव निर्माण होते असं आकाश म्हणजे सुख. अनुकूल वेदनियम सुखम, जिथे अनुकूल जाणलं जातं चांगलं जाणलं जातं असं चिदाकाश म्हणजे सुख. आणि जिथे वाईट जाणलं जातं दुःख जाणलं जातं त्याला अनुकूल प्रतिकूल वेदनियम दुःखम असं म्हटलेलं आहे. तर मुळात सुख आणि दुःख त्या शब्दाची अशी उत्पत्ती आहे की सु म्हणजे चांगलं, दु म्हणजे वाईट आणि ख म्हणजे आकाश. जिथे चांगलं जाणलं जाईल चांगली जिथे जाणीव निर्माण होईल त्याला सुख म्हणायचं. म्हणजे हे ही पोकळी चांगल्या जाणीवेने भरेल तेव्हा त्याला सुख म्हणायचं, वाईट जाणीवेने जेव्हा भरेल तेव्हा त्याला दुःख असं म्हणायचं. म्हणून ते चिद आकाश सुख असं म्हटलेलं. म्हणून ह्या शब्दाची उत्पत्ती सु आणि सुख आणि दुःखाची अशी आहे. आता पुढे काय होतं त्याच्यामध्ये, या सुखामध्ये एकदा तुम्हाला सुख मिळालं की सुख म्हणजे चांगलं, दुःख म्हणजे वाईट. आता आपण वर्गीकरण केल्यामुळे सुख हे सतत हवं असं वाटतं आणि दुःख हे कधीच नको असं वाटतं हे आपण त्या दिवशी बघितलं. त्याच्यानंतर काय होतं, दुःख नकोसं जरी वाटलं तरी आपल्या ठिकाणी नेहमीच बॅलन्सिंग कॅल्क्युलेटिंग नेचर आपला असतो, त्यामुळे मोठ्या सुखासाठी आपण लहान दुःख सहन करतो. इथे नुसतंच दुःख असेल आयसोलेशनमध्ये तेव्हा आपल्या दुःख नको असतं, पण त्याच्या बदल्यात एक्सचेंजमध्ये मला जर काही मोठं दुःख मिळणार असेल तर मी ते लहान दुःखपूर्ण सहन करतो. कसं, तर दोन तीन उदाहरणं अशी आहे. किंवा दागिने घालायला मिळाले पण आपण लहान मुलं नाश करतो सांग करतो तिला मोठे मुली दागिने घालता यावे, तर हे दुःख तिला लहानपणी सहन करत असतं का, तर मोठे म्हणजे चांगली दिसाई. तसं मला डायबिटीस असल्यानंतर मला डायबिटीस बरावा म्हणून रोज इंजेक्शन घ्यायला लागतं. एरवी मी इंजेक्शन घेतलं नसतं कधीच, आरडावला गेला असतं त्या तुम्ही गोळी द्या मला कॅप्सूल द्या आणखी काहीतरी एखादं आयुर्वेदिक औषध द्या पण इंजेक्शन नको. पण आज इंजेक्शन मला डायबिटीस जर बरा होत असला त्याला अन्य काही औषध नसेल तर त्याच्यासाठी त्या सुखासाठी बरं होण्याच्या सुखासाठी मला हे दुःख सहन करायला लागतं. आणि तिसरं उदाहरण जगजाहीरच आहे की अपत्य सुखासाठी स्त्री कितीही मोठ्या प्रसूती वेदना सहन करायची तिची तयारी असते, मोठ्या सुखासाठी दुसरं दुःख सहन करण्याची तिची सतत तयारी असते. खरं सांगायचं एक एक कळ अशी असते तर मी काय सांगायचं तुम्हाला की त्याच्यापेक्षा दुसरीकड असणार नाही जास्त दुःखाची असं वाटलं, पण दुसरीकड त्याच्यापेक्षा मोठी असते त्याच्याही पेक्षा दुसरी आणखीन मोठी कड असणार नाही असं वाटत ती सहन केली जाते का, तर अपत्यप्राप्तीचं सुख मिळावं म्हणून. आणि ते अपत्यप्राप्तीचं सुख झाल्यानंतर या सगळ्या दुःखाचा परिहार होऊन जातो आणि सगळीकडे शेवटी आनंदी आनंद होतो. तर हे त्याचं उदाहरण आहे. आणखीन याची तिसरी आपण त्या दिवशी जी बघितली वैशिष्ट्य जे पतंजलीने एक मेघ म्हणून ठेवली जे म्हटलं होतं की विवेकी माणसाला हे सगळं शेवटी दुःखाचं वाटतं. याचं कारण काय आहे तर जोपर्यंत आपलं मन हे शरीराच्या बाहेर बाह्य विषयामध्ये सुख शोधत राहतं तोपर्यंत त्याला त्या सुखाची कधी तृप्ती येत नाही. कारण मुळात आपला अहंकार हा मर्यादित असल्यामुळे तो म्हणजे अपूर्ण असल्यामुळे तो पूर्ण होण्यासाठी बाहेरच्या सुखाची मदत घेत असतो. त्याच्यामुळे बाह्य सुखातून त्याला बाह्य विषयातून सुख मिळेल अशासाठी तो सुखाकडे धडपड करत असतो. पण या बाह्य सुखाने कधी तृप्ती होत नाही. त्याचं कारण असं आहे की ते सुख मिळालं आणि मिळालं की थोड्या वेळ त्याचा कंटाळा यायला आणि तो कंटाळाला की नवीन विषय हवा असं वाटतं. नवीन विषय जो पण मिळत नाही तो पण त्याचं कौतुक असतं. तो मिळाला आणि मिळाला की पुन्हा त्याचा कंटाळा यायला लागतो. आणि ह्याच्यामुळे जेव्हा हे मिळायचं थांबतं त्या खेळचं दुःख होतं. कारण ते मिळालं नाही तर दुःख असतं मनामध्ये. त्याच्यामुळे त्याने असं म्हटलं की आणखी हे सगळं दुःखाचं असतं. त्याच्यावर एक कवीनी फार छान म्हणायचं हे म्हटलेलं आहे असं की हे सुख ऐसा खिलौना है, ये सुख ऐसा खिलौना है कि मिल गया तो मिट्टी है, काही किंमत नाही त्याची. मिल गया तो मिट्टी है लेकिन खो गया तो सोना है. ये सुख ऐसा खिलौना है कि जो मिल गया तो मिट्टी है. हे आपल्या हे आपल्या दुर्दैवाची चौकशी काय काय की जेवढं मिळतं त्याला आपल्याला कधीच समाधान नसतं. आणि जे जेव्हा ते निघून जातं तेव्हा ते सोन्यासारखं वाटतं. हो गया तो सोना आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याकडे सगळ्या संतांनी आधी कंठशोध करून सांगितलेलं आहे की ते कधीही निघून जात नाही असं अक्षयसुख फक्त भगवंताकडे असतं. की भगवंताच्या प्रेमाचं असं मी म्हणेन आणि भगवंताच्या प्राप्तीचं सुख आहे हे अक्षय सुख असतं. त्याच्यामध्ये कुठेही सोनं आणखी मिट्टी असा व्यवहार नसतो. सगळं सोनंच असतं भावात भेटी. त्याच्यावर माऊलींच्या पुन्हा दोन ओव्या सांगतो की आपण पुढे माऊलींनी ह्या संदर्भात असं म्हटलंय अगदी योगशास्त्राच्या सूत्राला पॅरल रेफरन्स आहे माऊलींचा आणि गीतेतला की यांनी जसं सुखानुषयी रागः दुःखानुषयी द्वेषः म्हटलंय तसं गीतेमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे. त्याच्या तुझं माऊलीं जोडू सांगतो की दुःखेशु अनुद्विग्न मनः सुखेशु विगत स्पृह वीत राग भय क्रोधः चितधीर मुनी रुच्यते. असं की दुःखाने सुदीर्ण होऊ नका, चित्कार येऊ देऊ नका आणि सुखाने पुन्हा सुख मिळावं अशी स्पृहा ठेवू नका. ते सुख ज्याला सातत्य म्हणतो आपण पकडतच ना. पहिल्यापासून आपण म्हणत आलं की सातत्य सुखाचं सातत्य असं वाटतं तर विगत स्पृहा याचा असं की हे मिळालेलं सुख उपभोगल्यानंतर आणखीन असं सुख मला सतत मिळत राहिलं पाहिजे अशी स्पृहा ठेवू नका. म्हणून त्याला सुखेची विगत स्पृहा आणि या सुखदुःखातून निर्माण होणारे जे कोणी राग भय क्रोध आहेत वीत म्हणजे त्यांना जिंकून ज्याची बुद्धी स्थिर असते आणि स्थितधीही स्थितप्रज्ञ ज्याची बुद्धी स्थिर असते त्याला मुनी असं म्हणतात. आपल्याला मोरारी बापूने दिलेलं उदाहरण त्या दिवशी म्हणजे की मंथरा मंथरेच्या ठिकाणी काम असतो, सैकेच्या ठिकाणी क्रोध असतो आणि दशरथेच्या ठिकाणी भय असतो. वीस राग भय क्रोधा हे तीन जिथे एका ठिकाणी येतात रामराज्य अगदी शेकडो मैल दूर असतं असं समजावं. म्हणून हे वीस राग भय क्रोधा तिने ज्याने जिंकले असे प्रभू श्रीराम हे कुठेही जरी गेले तर तिथे रामराज्य असत. कारण त्यांच्या दृष्टीनं वनामध्ये आणि जनामध्ये कुठेही फरक नसतो. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की वीस राग भय क्रोधा दीड तिन्ही गोष्टीमध्ये त्यांची बुद्धी ही स्थित असते स्थिर असते म्हणून त्याला मुनिरुच्यते असं म्हटलेलं आहे. म्हणजे म्हणून साक्षात आकाश स्थिरबुद्धी ते मुनी सुद्धा ज्यांचं ध्यान करतात असे प्रभू श्रीराम हे कुठे असतील त्यामुळे विचार केलेला बरं. त्याच्यानंतर याच्या संदर्भात माऊलीने एक चांगली दोन ओव्या सांगितल्या त्या इथे सांगतो की त्या ते असं म्हणतात की सुखी संतोषा न या. ते संतोषाचा अर्थ नेहमीचा अर्थ नाही आहे. संतोष म्हणजे त्याचं सातत्य मिळावं. आता सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न मजावे. अगदी क्लिअर इन्स्ट्रक्शन्स आहेत. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे. आणि पुढे ते काय सांगतात, तर सुख दुःख निर्माण करणारा जो कोणी आहे, बरं का, जगी सर्वत्र नमस्कारावे मज एकादे. म्हणजे ज्याच्या आधारावर ही सुख दुःख तुम्ही निर्माण करत असता, तो मी, त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. आणि सुख दुःखांना क्षणभर बाजूला ठेवून त्या क्षणी तुम्हाला त्याचा जर उपभोग असेल तो घेऊन त्याच्या मागचा जो मी आहे त्याला नमस्कार. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, जगी सर्वत्र नमस्कारावे म्हणजे एखादे. त्याच्यावर की दुसरी ओळी अशी इतकी चांगली आहे, ते असं म्हणतात की तैसा हृदयामध्ये मी रामू, की तुमच्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये मी असताना, साक्षात राम किंवा कृष्ण असताना, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखांचा आराम, की सर्व सुखांना ज्याच्या चरणाची आराम वाटावा, असा मी तुमच्या हृदयामध्ये असताना का भ्रांत अशी कामू विषयावरी. इतकं सगळं तुमच्याजवळ मी दिलेलं असताना, की अनंताची ठेव एवढी तुमच्याजवळ असताना, तुम्ही भ्रांत होऊन विषयाच्या नावे का धावता, का भ्रांत अशी कामू विषयावरी. म्हणून आपल्याकडे म्हटलेलं आहे की विषयांचा काम करण्यापेक्षा काम असावा ईश्वर भजने, लोभ असावा प्रसाद ग्रहणे. आणि ह्याच्या आग येणारे जे आहेत, क्रोध असावा इंद्रिय जमीन. तेव्हा आपले हे वितराग भय क्रोध जी स्थिती तेव्हा येईल जेव्हा हे घडेल. त्या संबंधी आपल्या मराठीमध्ये सुद्धा महाकवीने असं म्हटलेलं आहे की सुखदुःखांचे तर जन्म मानवी, सुखदुःखांचे तर जन्म मानवी, पण दुःख सुखावे प्रीती लावत. दुःख दुःखाचं रूपांतर सुखात केव्हा होतं, की तुम्हाला प्रीती जर लाभली, भगवंताची अख्खय प्रीती अख्खय प्रेम तुम्हाला लाभलं, तर तुमच्या ह्या दुःख उडतच नाही. कारण दुःख निर्माण करणारच तिथून निघून गेलेलं असतं. तर त्याच्यामुळे याच्यामध्ये याने याच्यात सुद्धा पतंजलीने सुद्धा एक चांगलं सूत्र सकाळी मी सांगितलं होतं, की दुःखाचं सुखात रूपांतर कसं करावं, ते जेव्हा मानसिक दुःख माणसाला झालेलं असतं, काहीतरी कारण असतं, मग ते अपेक्षा भंगात नसो किंवा तुलनेत नसो किंवा आणखीन कशात नसो, तेव्हा त्याच्यासाठी नेहमी विरुद्ध बाजूचा विचार करावा. त्याने असं म्हटलं की वितर्क बाधने प्रतिपक्ष भावना. आपल्या मनात कुठलाही वितर्काला निर्माण झाले अत्यंत उपयोगी सूत्र आहे आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये, ती वितर्क बाधने. की माझ्या मनात काही जर वितर्क निर्माण झाला तर त्याचा प्रतिपक्ष म्हणून विरुद्ध विचार करावा, तो निघून जातो. तर त्याच्यामध्ये आपल्याला एका लेखकाने फार चांगलं वाक्य म्हटलं होतं, की मला माझ्या पायात घालायला चांगले बूट नाही आहेत म्हणून मला खूप दुःख व्हायचं. माझ्या पायात घालायला चांगले बूट नाही, मी दरिद्री आहे याचं मला दुःख व्हायचं. पण ते दुःख केव्हा थांबलं, ज्या दिवशी मी असा माणूस बघितला की ज्याला बूट घालायला पाय नाही आहे. बूट घालायला पाय नाही असा माणूस मी जेव्हा बघितला, तेव्हा मी ईश्वराला म्हटलं, ईश्वरा तुम्हाला खूप सुखात ठेवले, मला माझ्या जीवनात पाय तरी शिल्लक आहे तुझ्याकडे येण्याचे. तेव्हा याच्यामध्ये ज्याला परमेश्वराच्या प्रेमाचा स्पर्श लागतो, त्याला सगळी दुःख ही सुखात त्याचं रूपांतर कसं होतं, त्यासाठी एक छोटीशी मी गोष्ट सांगतो आणि मग थांबूया. ही लॉर्ड बेंटिंग म्हणून आपल्याकडे एक गव्हर्नर जनरल होऊन गेले. त्यांनी सतीची चाल ही बंद केली. तर त्यांनी स्वतःची डायरी लिहिलेली आहे आणि ती डायरी कालांतराने प्रसिद्ध झाली होती. त्या डायरीमधला हा प्रसंग आहे, हा आपल्याला मला आपल्यासमोर ठेवायचा आहे. त्यांनी त्या डायरीमध्ये त्या प्रसंगाचं त्याच्या मनावर फार त्या प्रसंगाचा खोल परिणाम झाला, खोलवर ठसा उमटला. म्हणून त्यांनी मुद्दाम जो प्रसंग डायरीत नमूद केलेला ही घडलेली सत्यकथा आहे. त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे त्या डायरीमध्ये, त्यांनी आपल्या प्रथम पुरुषामध्ये सांगितलेली गोष्ट आहे ती तुम्ही सांगतो तुम्हाला. एक दिवस मी असा रात्री सतिकी चाल बंद केल्यानंतर असा बसलो होतो आणि रात्री साधारण 10 साडेदहा असा सुमार असेल. मी काहीतरी बसलो होतो, माझं काहीतरी काम बघत होतो. अशा वेळेला माझ्या दरवाज्यावर टक्कर झाली. कोण आहे? आत या, असं मी सांगितलं. तर दोन जोडपी, नवरा बायको, साधारण प्रौढ वयातली आणि एक साधारण 20 वर्षाची मुलगी जिच्या कपाळाला कुंकू नव्हतं. अशी 5 माणसं माझ्याकडे आली. त्यातले आई वडील, एक जोडपं हे मुलीचे आई वडील होते, दुसरं जोडपं हे मुलाचे आई वडील होते, की ज्यांचा मुलगा काही काळापूर्वी नुकताच वारला. आणि यांना मी विचारलं काम काय आहे, तर त्या चौघांच्या डोळ्यातून आत्म्याच्या धारा वाहत होत्या. ते सांगत होते, महाराज तुम्ही तरी इथे समजूत घाला, ही वेड्यासारखी सती जायच्या मागे लागली आहे. ही म्हणते, मला पतीचा विरह क्षणभरही सहन होत नाही, मला तुम्ही माझ्या इच्छेने सती जायची परवानगी द्या. तर म्हणून आम्ही हिला तुमच्याकडे आणलेले, तुम्ही हिची समजूत घाला. मी तिच्याकडे क्षणभर बघितलं. विलक्षण लावण्य ईश्वराने तिला बाहेर केलं होतं आणि फक्त 20 वर्षाचं वय, नुकत्याच तिचा नवरा मृत झालेला होता. तेव्हा मलाही क्षणभर ती माझ्या मुलीसारखी वाटली. आपणही काहीतरी सांगून बघावं म्हणून तिला म्हटलं, बाळ तू हा वेड्यासारखा हट्ट का करते? तर आश्चर्य म्हणजे त्या मुलीच्या चेहऱ्यावर एक अत्यंत प्रसन्न असं स्मित होतं. तिने आपला पती वारलाय ही कल्पना तिच्या मनाला स्पर्श करत नव्हती. ती म्हणत होती की माझा पती तुमच्या दृष्टीनं वारला असं तरी माझ्या दृष्टीनं जिवंतच आहे आणि मला त्याच्याबरोबर दुसरीकडे जायचं. तेव्हा तुम्ही ह्याच्या आड येऊ नका, मी त्याच्याबरोबर माझ्या इच्छेने सहगमन करणार आहे आणि तुम्ही कुणीही आड येऊ नका, कुणाचीही परवानगी हवी असेल तुम्ही मीच घ्यायला तयार आहे. असं म्हणून हे 5 लोक माझ्याकडे आले. तर मी मुलीला म्हटलं, बाळ अगं ह्या आयुष्यात तू काहीही बघितलेलं नाही, अशा वेळी तू हा वेडा हट्ट का करते? सोडून दे, मी तुला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, महाराज मला याच्यामध्ये काहीही दुःख नाही आहे आणि ज्याला तुम्ही माझं लावण्य असं म्हणता ते फक्त माझ्या दृष्टीने काठडीचं वैशिष्ट्य आहे, मी त्याला काठडीची किंमत देत नाही आहे आणि माझं आयुष्य आत्ता या क्षणी संपणार आहे असं तुम्हाला जे वाटतं तसं मला वाटत नाही आहे. मला पतीबरोबर अजून खूप प्रवास करायचा आहे आणि त्या प्रवासाच्या परवानगीसाठी मी तुमची परवानगी मागतो. शेवटी मी तिला इतकंही सांगितलं की अगं तू एवढी लहान, तू जगातलं काहीही पाहिलं नाही, तुला दुःखाचा कुठे स्पर्शही झालेला नाही आहे, तर तू पतीबरोबर जिवंत जाळून घ्यायला तयार झालीस ती कशाच्या जोरावर? तुला ते दुःख सहन होणार आहे का? त्या बालिकेच्या चेहऱ्यावरचं स्मित अजिबात झळलं नाही. ती म्हणाली, महाराज मी काय करू ते मला सांगा, माझी तयारी दाखवण्यासाठी. म्हणून त्या बालिकेने झटकन हात पुढे केला, समोर कंदील होता ठेवलेला, त्या कंदीलाच्या काचेवर आता हात केला. थोडासा काळ गेल्यानंतर आई वडील ताबडतोब धावले तिला, तिने हाताने लांब वाहून सांगितलं, सतत हात ठेवला कंदीलावर. काही काळ गेल्यानंतर सबंध हात हाताची कातडी जळून गेली तिच्या. माताचा वास यायला लागला, रक्ताच्या धारा लागल्या, तरी तिच्या चेहऱ्यावर तो स्मिता हात तो लोकून. मी झटकन पुढे झालो, तिचा हात बाजूला गेला. काय करतेस तू? म्हणजे महाराज आणखीन काय मी करू, म्हणजे तुम्ही मला परवानगी द्या. क्षणभर चक्रावून गेलो. मी तिला म्हटलं, माते तू काही जरी केलं तरी मला तुझी तुला परवानगी आहे काहीही करण्यासाठी, तू तुझ्या इच्छेने काहीही कर. ती स्वतंत्रपणे तिला परवानगी देऊन दिली आणि एखाद्या वेड्या हिंदुस्थानी माणसाप्रमाणे तिच्या किरणं मी मस्तक ठेवलं. म्हटलं, आई आणि काहीही कर. तेव्हा ती म्हणाली होती ते खरं होतं, की खरोखरीच हिंदुस्थानात इतके वर्ष राहून सुद्धा भारतीय स्त्रीचं मन मला कळलं नव्हतं. भारतीय स्त्रीचं मन मला आणखीन कधीही कळलं नव्हतं. त्याच्यामुळे मी हा अट्टाहास करत होतो की स्त्रियांनी तशी जाऊ नये, पण हिचा अपवाद बघितल्यानंतर हिला सतीची परवानगी दिल्याखेरीज मला दुसरी गती नाही हे माझ्या लक्षात आलं आणि मी तिला मोठ्या आनंदाने तिला परवानगी दिली आणि आश्चर्यमय त्या बालिकेने माझ्या मस्तकावर हात ठेवून मला आशीर्वाद दिला कारण ती त्यावेळी जगन्मातेच्या भूमिकेत होती.
जानकी जीवन स्मरण जय जय राम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देव महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः.
अज्ञानान्धस्य
ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः.
जानकी
जीवनस्मरण जय जय राम.
उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर मुलं ही ताजीतवाने येऊन जशी शाळेत येतात ते जवळजवळ आपण 2 आठवड्याची विश्रांती घेऊन आणि आपण इतर कामामध्ये होतो त्याच्यामुळे ही विश्रांती घेऊन आज पुन्हा आपण तसेच ताजेतवाने होऊन इथे नेहमीपेक्षा अधिक संख्येने इथे उपस्थित आहोत याच्याबद्दल पुन्हा एकदा श्रोत्यांच्या सहनशीलतेचं आणि उत्सुकतेचं अभिनंदन करून आपण या विषयाकडे वळूया. जसं आपण या गेले 10-15 दिवस गौरी गणपतीच्या या पूजनाच्या समारंभात आपण कार्यक्रमात आपण मग्न गजर होतो त्याच्यानंतर जसं आपण गौरी गणपतीचं विसर्जन केलं तसं आपल्या भगवंताच्या अज्ञानासंबंधीचं विसर्जन करून त्याच्या ज्ञानाचं सर्जन करण्यासाठी म्हणून आपण हा अभ्यास इथे करत आहोत. तेव्हा आपण असं म्हणू की आत्तापर्यंत आपण 3 आठवडे 3 वेळेला आपण इथे ह्या बैठका इथे जो अभ्यास केला त्याची थोडीशी 1-5 मिनिटं उजळणी करून मग आपण पुढे पुढच्या आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया. त्याची आवश्यकता आहे ना थोडंसं मागलं सांगू ना 5 मिनिटांची. प्रथम आपण मठाने बघितलेले 4 सूत्र जे होते असं योगानुसार त्याच्यानंतर पुढचं योगा चित्तवृत्ती निरोधा त्यातला गेल्या शनिवारी ज्यावेळी आपण मागे बसतो त्यावेळेला आपण वृत्ती म्हणजे काय याचा साकल्याने आणि अगदी मुळापासून अभ्यास केला. चित्तवृत्ती ज्याचा निरोध करायचा त्या वृत्ती म्हणजे मुळात नक्की काय आहे हे आपण मुळापासून पाहिलं आणि त्याचा अगदी साग्र संगीत अभ्यास केला असं म्हणून आपण त्यामुळे त्याविषयी आपल्या मनातून काही शंका राहिली नसेल. तर त्याच्यानंतर योगा चित्तवृत्ती निरोधा म्हटल्यानंतर सदा द्रष्टू स्वरूपे अवस्थान तेव्हा द्रष्टा हा स्वतःच्या सच्चित आणि आनंद या स्वरूपामध्ये अवस्थापित या अवस्थित असतो आणि एरवी जेव्हा आपला व्यवहार चालू असतो ज्याला आपण उत्थानकाली उत्थानकाल असं म्हटलेलं आहे त्या उत्थानकालामध्ये वृत्तीचा वृत्त निरंतर चित्तामध्ये ज्या अनंत प्रकारच्या वृत्ती होत असतात त्या वृत्तीची जो सारुप्य पावलेला आहे स्वरूपता पावलेला आहे त्याची एकरूप झालेलं आहे असं आपल्याला भासतं इतरत्र. त्याच्यानंतर थोडं आपण पुढे जाऊन या वृत्ती कुठल्या तर वृत्तय पंचतय क्लिष्टाः अक्लिष्टाः 5 प्रकारच्या वृत्ती आहेत असं भगवान पतंजलींनी म्हटलं. प्रथम 5 प्रकारच्या वृत्तीमध्येच त्यातला दुःखदायक किंवा सुखदायक जो काही भाग असेल म्हणून तिथे ज्यांनी क्लिष्टाः अक्लिष्टाः असं म्हटलं या वृत्ती क्लेशकारक असू शकतात किंवा क्लेशयुक्त असू शकतात किंवा क्लेशमुक्त असू शकतात. तर त्याच्यामुळे आपल्याला प्रथम आपण क्लेशांपासून सुरुवात केली की अविद्या अस्मिता राग द्वेष आणि अभिनय हे 5 क्लेश या क्लेशांकडून या वृत्ती मुक्त व्हायला पाहिजे हा योगशास्त्राच्या अभ्यासाचा परिणाम आहे असं त्यांनी सांगितलं. तर ह्या याच्यासाठी आपण अविद्या अस्मिता आणि ह्या वृत्तींच्या मध्ये आपण हेही बघितलं की अविद्या ही मूळ वृत्ती मूळ क्लेश आहे आणि या क्लेशातून पुढे ही अविद्या बीजरूपाने असलेला जो क्लेश आहे त्या क्लेशातून पुढे प्रसुप्त करून विच्छिन्न उदाहरणा अशाकडनं पुढचे 4 क्लेश त्याच्यातून निर्माण होत असतात. त्याला त्यांनी म्हटल्याप्रमाणे अविद्येतून अस्मिता राग द्वेष अभिनय याला आपण मराठीमध्ये भगवंताचं अज्ञान त्याच्यातून निघणारा माणसाचा अहंकार नेहमीपणा अहंकार आणि त्यातनं निघणारा त्याचा दृढभावंता म्हणजे ममत्व म्हणजे अहंता आणि ममता की जे आपण बघितलं ऐरावणा मैरावणासारखे असतात आणि ज्यांचा बिमोड करणं हे अत्यंत दुःखदायक असतं जे अत्यंत त्रासदायक असतं आणि त्याच्यातून निघणारा राग आणि द्वेष पुढचे म्हणजे आसक्ती आणि चित्कार आणि हे सगळं पुन्हा ह्याच्यामुळे तुमची देहबुद्धी दृढ किंवा बळकट होते म्हणून त्याला देहबुद्धी असं नाव दिलं अभिनिवेश झाला आणखीन हे जेव्हा नसतील ह्या जेव्हा वृत्ती अक्लिप्त म्हणजे क्लेशमुक्त जेव्हा असतील तेव्हा आपल्या ठिकाणी काय असेल हेही आपण बघितलं की त्या ठिकाणी भगवंताचं ज्ञान असेल आणि त्या भगवंताच्या ज्ञानामुळे अहंकार लुप्त होऊन त्यातून विवेकशक्ती जागृत होईल आणि त्या विवेकशक्तीतून आसक्तीच्या ऐवजी प्रेम आणि चित्काराच्या ऐवजी करुणा निर्माण होईल आणि देहबुद्धीच्या ऐवजी आत्मबुद्धी निर्माण होईल इतकं आपण गेल्या वेळेला गेल्या तीन चरणांमध्ये अभ्यास केला होता. त्याच्यानंतर आपण थोडेसे मागे येऊन की सुखानुषयी राग हा आणि दुःखानुषयी द्वेष हा हे राग आणि द्वेष निर्माण करण्याला कारणीभूत काय आहेत तर सुख आणि दुःख हे बघितल्यानंतर ही सुखदुःख मुळात कशी निर्माण होतात त्याच्यासाठी आपण अनुकूल वेदनीय सुखम जे सूत्र हल्ली सगळ्यांच्या तोंडी ओळख असतं आता आपल्याला फीडबॅक पद्धतीने समजलं आणि प्रतिकूल वेदनीय ह्याचा आपण अभ्यास केल्यानंतर पुढे पुन्हा सुख आणि दुःख हे शब्द कशातून निघतात त्याच्यातून आपण सु आणि चांगल्या तऱ्हेची जाणीव ज्याच्या ठिकाणी निर्माण होते असं ख म्हणजे आकार असं म्हणून आपण आणि दूर म्हणजे वाईट ज्या जाणीव ज्या ठिकाणी निर्माण होते प्रतिकूल जाणीव ज्या ठिकाणी निर्माण होते त्याला दुःख असं म्हणून इथपर्यंत येऊन आपला अभ्यास गेल्या बैठकीच्या वेळी आपल्याला आपण इथपर्यंत आलेलो आहोत आणि इथे आपण येऊन संपवलेलं आहे. तर गेल्या वेळी सुद्धा पुन्हा माझ्याकडे तक्रार आहे की लोकांना पुन्हा रुमाल आणखीन पंचे वापरायला लागले शेवटी. तर आज मी असा प्रयत्न करणार आहे की आपण अशा तऱ्हेनं आज ह्याचा अभ्यास करून की आज हसत खेळत पाचन केले आज आज कुठेही कुणालाही अश्रू कुठेही पाळी येऊ नये अशा तऱ्हेनं आपण हा आजचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करू तरीही काही सांगता येत नाही कारण या जगात कशाचीच गॅरंटी नसते. हा शेवटी आपला माणसांचा संकल्प असल्यामुळे आपण म्हटल्याप्रमाणे भगवंताच्या संकल्पापासून हा आपला संकल्प निघत असला तर ह्या औषध मात्र आणि इतर गोष्टीवर अवलंबून असल्यामुळे या संकल्पाला सिद्धीची गॅरंटी नाही. तेव्हा आता याच्यापुढे आपण याच्यापुढचा जो अभ्यास आहे हा आजपासून इथून सुरुवात करू ही आपण गेल्या वेळी उदळणी म्हणतो त्याला तशी थोडीशी केली. आता आत्ता याच्यापुढचा आपला विषय असा आहे की गेल्या वेळी आपण प्रत्यक्ष अनुमान आणि आगमन प्रमाणाने असं म्हणून पहिली जी ज्ञानाची वृत्ती आहे पहिली वृत्ती जी उठते ती ज्ञानवृत्ती म्हणजे प्रमाण ज्ञान असं म्हणतो. त्याच्यानंतर ह्या पाच वृत्तीपैकी ही पहिली वृत्ती त्याच्यानंतर विपर्यय म्हणजे असद्रूप प्रतिष्ठम विद्याज्ञानम विपर्यय असं म्हटलं. याचा आपल्याला स्वतंत्रपणे नंतर आपल्याला अभ्यास करायचा आहे फक्त मागे म्हटल्याप्रमाणे पुन्हा पुन्हा मी व्याख्या म्हणत राहतो तेव्हा ती आपल्याला पाठ होते त्यामुळे ही विपर्यायाची व्याख्या झाली. नंतर शब्दज्ञान अनुपाची वस्तुशून्य हा विकल्प की हा ही विकल्पाची म्हणजे संकल्प विकल्प ज्याला म्हणतो विचार विशेष तऱ्हेच्या कल्पना ही विकल्पाची जास्त. त्याच्यानंतर चौथी वृत्ती त्यांनी जी सांगितली की त्यांनी पाचवी म्हटली पण आपण चौथी घेतो ती याच्यासाठी की अनुभूत विषय असंप्रमोचा सृष्टी चौथी व्याख्या आहे स्मृती की ज्या ज्या गोष्टीचा ज्या अनुभवाचा नाश होत नाही संपूर्णपणाने ते आपल्या स्मृतीमध्ये जातं असं त्यांनी म्हटलं. आणि पाचवी त्या कॅरी याचा अभाव जिथे आहे ती पाचवी म्हणून निद्रा तिथे म्हणतं की कॅरी वृत्तीचा अभाव ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ही पाचवी वृत्ती संभवते त्याला अभाव प्रत्यय आलोपन वृत्तीर निद्रा. आता ह्याचे जेव्हा आपण याचा अभ्यास करू तेव्हा याचा प्रत्येक शब्दाचा आपण सविस्तरपणे अभ्यास करू आता फक्त व्याख्या सांगितले. अशा ह्या पाच वृत्ती आपण बघितल्या आणि पाच वृत्तीपैकी पहिली जी वृत्ती आहे ती प्रत्यक्ष अनुमान आणि आगमन इथपर्यंत आपण येऊन थांबलो तर त्याच्या पुढचा जो काही भाग असेल तो आज आपण बघू. आता आपल्याला प्रत्यक्ष व्यवहारामध्ये रोजच्या प्रत्येक क्षणी जे काही ज्ञानाच्या वृत्ती ज्या आपल्या ठिकाणी उठत असतात की ज्या आपण गेल्यावेळी सविस्तरपणे बघितल्या की ज्ञान, त्याच्यानंतर विचार, त्याच्यानंतर कर्म, त्याच्यानंतर विकार, भावना, सुख दुःख आणि आपल्या अंतकरणाच्या ज्या काही कृती असतील या सगळ्या कृतीचं प्रत्येक क्षणी आपल्याला ज्ञान होत असतं. आणि या ज्ञानासाठी, या ज्ञानामध्ये या पाचवी वृत्तीचं तिथे जुळणी झालेली असते किंवा पाचवी वृत्ती एका ठिकाणी येऊन त्याच्यातून पुढे आणखी काही निर्माण होत असतं, तर त्याला आपण प्रत्यक्ष, अनुमान, आगम, कृती आणि विकत. ह्या पाच वृत्ती कुठल्या ना कुठल्या स्वरूपात एकत्र येऊन या सगळ्या वृत्तीची, वृत्तीज्ञानाची असं म्हणून जोडणी किंवा जुळवणी करून आणि त्याच्यानंतर त्याच्यावर योग्य ती प्रतिक्रिया करण्याचं काम ही आपली बुद्धी करत असते. त्या आणि ह्याच्यासाठी स्मृतीज्ञानाची गरज असल्यामुळे स्मृती ही त्याच्यामध्ये सुटीत न येणारी जी वृत्ती आहे ती वेगळी स्वतंत्र वृत्ती आपण मानलेली आहे. तर हे जे बुद्धीचं काम आहे, ज्ञान आणि प्रतिक्रिया, हे दोन्ही मिळून बुद्धीचं काम असतं. तर आपण गेल्या वेळी थोडंसं त्याच्यामध्ये बघितलं होतं, म्हणून पुन्हा त्या अनुषंगाने थोडं आपण बघूया इथे की ज्ञान हे नेहमी वस्तुनिष्ठ असतं. म्हणजे असं की एखाद्या गोष्टीचं ज्ञान हे सगळ्यांना सार्थक होईल जोपर्यंत ती बाह्य जगाची गोष्ट आहे तोपर्यंत. बाह्य विषयातली जी गोष्ट आहे, उदाहरणार्थ माझ्यासमोर हा जो काही टेप रेकॉर्डर आहे, या सगळ्यांना टेप रेकॉर्डरचा रंग असा दिसणार. टेप रेकॉर्डरचे गुणधर्म जे आहेत ते प्रत्यक्ष म्हणजे इंद्रिय ज्ञानाने सगळ्यांना सारखेच त्यांच्या ठिकाणी निर्माण होतात. म्हणून ज्ञान हे वस्तुनिष्ठ आहे असं म्हणतो, म्हणजे वस्तूवर अवलंबून आहे. आणि त्यात आणखीच गंमत आहे की जी वस्तू आपण बघत असतो त्याला त्या वस्तूचा आधार असतो. ज्याला समर्थानी वस्तू असं म्हटलेलं आहे, म्हणजे ज्याला चैतन्य या शब्दाला, त्या चैतन्य किंवा ब्रह्म किंवा ईश्वर किंवा देव किंवा आपण ज्याला भगवंत म्हणतो, या भगवंताच्या आधारावर या सगळ्या वस्तू आपल्याला भासत असतात. पण त्याचं वैशिष्ट्य असं की त्या सगळ्यांना सारख्याच भासतात, म्हणून हे ज्ञान वस्तुनिष्ठ आहे असं म्हणतो. पण त्याच्यावरची आपली झालेली प्रतिक्रिया जी असते ती मात्र वस्तुनिष्ठ असत नाही, तर ती संस्कारनिष्ठ असते. आणि त्याच्यामुळे ज्ञान जरी सगळ्यांना एकदच एकासारखंच झालं, एकसारखं ज्ञान जरी होत असलं तरी प्रत्येकाच्या प्रतिक्रिया तो ज्या संस्कारानं त्याची बुद्धी प्रगल्भ झालेली आहे त्या संस्काराप्रमाणे त्याची प्रतिक्रिया झाल्यामुळे ती प्रत्येकाची प्रतिक्रिया ही वेगळी होते. आणि त्याच गंमत अशी आहे की ही प्रतिक्रिया पुन्हा जेव्हा आपल्या अहंकाराच्या सावलीत सापडते तेव्हा प्रत्येकाला आपली प्रतिक्रिया बरोबर जाईल असं वाटायला. त्यामुळे ह्या अहंकाराची एक मोठी विलक्षण किमय आपल्या लक्षात येईल अभ्यास केल्यानंतर की कुठल्याही गोष्टीचं, कुठलीही गोष्ट की त्याच्या ताब्यात घेऊन त्याचा त्याचा नाश करण्याची त्याला फोड आहे, त्याचं रूप बदलण्याची त्याला फोड आहे. त्यामुळे कुठलंही ज्ञान, असं मी म्हणेन, कुठलीही ज्ञानाची वृत्ती ती कुठल्याही क्षणी अहंकाराच्या तावडीत जाऊ शकते आणि त्याचा मूळ खोबरं होऊ शकतं अक्षरतः त्या मिळवलेल्या ज्ञानाचं. म्हणून आपल्याला प्रत्येकाला सावध राहायला लागतं ह्याच्यामध्ये की हे ज्ञान अहंकाराच्या तावडीत जाऊ नये याची काळजी घ्यायला लागते. हे ह्या अनुषंगाने सांगितलं की आपल्याला ज्ञानापेक्षा प्रतिक्रियेवर जास्त लक्ष द्यायला लागतं, कारण ज्ञान हे सर्वांचं असतं, त्यांच्या भगवंतापासून आलेलं असतं, पण प्रतिक्रिया माझी असते. आणि मी हा अहंकाराच्या ताब्यात असल्यामुळे माझी प्रतिक्रिया मला नेहमी बरोबर लागते, हे अहंकाराचं पहिलं लक्ष आहे. आणि प्रत्येकाला स्वतःच बरोबर वाटत असल्यामुळे अनेक विरोधी गोष्टी सुद्धा प्रत्येकाला प्रत्येकाच्या दृष्टीकडून बरोबर वाटत असतात. हा मुद्दा इथे आपण लक्षात ठेवू आणि पुढे आपण पुढच्या याच्याकडे वळूया. तर हा ज्ञान आणि प्रतिक्रियेचा भाग हे बुद्धीचं काम असतं, हे जोडणी करण्याचं काम हे जे आहे हे बुद्धीकडे आहे. तर आपण पतंजलींच्या अभ्यासाच्या दृष्टीनं प्रतिक्रियेकडे सध्या वळत नसून जे वस्तुनिष्ठ ज्ञान आहे त्याचा अभ्यास करतो. त्यामुळे वस्तुनिष्ठ अभ्यासात, वस्तुनिष्ठ ज्ञानाचा जर आपण विचार केला इथे तर त्याच्या दृष्टीने त्याचा अभ्यास करण्यासाठी त्याचे आपल्या दृष्टीने चार ठळक भाग पडतात. चार ठळक भाग कुठले, तर आपण सामान्य संसारी माणसं असल्यामुळे आपण आपल्या पायरीपासून सुरुवात करतो. आपण जिना खालनं वर करूया, वरून खाली यायचो, कारण आपल्या सगळ्या साधनेचा भाग असा की आपण जिथे आहोत तिथून आपल्याला वर जायचं आणि एकदा वर गेल्यानंतर तिथून खलन नाही आणि स्खलन होऊ नये म्हणून ते आपल्या अहंकाराकडे आपल्याला लक्ष द्यायला लागतं की स्खलन होणं हे अहंकाराचं काम आहे. स्खलन करणं, खाली येणं हे अहंकाराचं कर्तव्य असल्यामुळे किंवा अहंकाराची किमय असं म्हणतो मी त्याला, त्याच्यामुळे तिथे आपल्याला सदैव लक्ष द्यायला लागतं की आपली कुठलीही कृती, कुठलंही ज्ञान किंवा कुठलाही विचार हा कधीही अहंकाराच्या ताब्यात जाऊ देऊ नये याची काळजी आपल्याला घ्यायला लागते. आणि याला आपण साधना असं म्हणतो, कारण कुठलंही चित्त किंवा कुठलंही अंतःकरण हे मलिन करण्याचं काम हे अहंकार करत असतो आणि शुद्ध करण्याचं काम हे साधना करत असतो. तर त्याच्यामुळे या ज्ञानाचे आपण चार भाग असे खालून वर करत असतो. माझ्या दृष्टीने असे पोकळ भाग असे पडतात की एक व्यावहारिक ज्ञान जे आपल्याला रोजच्या व्यवहारामध्ये रोजचा व्यवहार सहज सुलभतेने करता यावा, काही अडचणी न येता, म्हणून सर्वसामान्य माणसाला व्यवहारात उपयोगी पडणारं जे ज्ञान आहे त्याला आपण व्यवहारिक ज्ञान असं म्हणतो. दुसरा त्यातला भाग असा आहे की हे सर्वसामान्य माणसाला सारखं, कारण माणसाचे आपण ज्या काही मूलभूत सहा गरजा मानलेले आहेत ते अन्न, वस्त्र, निवारा, त्याच्यानंतर शिक्षण, आरोग्यसेवा, आजारी पडल्यानंतर त्याला लागणारी म्हणजे त्याची अनारोग्य होऊ नये म्हणून, आणि सहावी इतर म्हणून, या आपण या आजच्या सामान्य माणसाच्या गरजा आपण असं मानलेलं आहे. तर या सहा ज्या गरजा आहेत या सहा गरजा भागण्यासाठी आपल्याला जे ज्ञान लागतं व्यवहाराचं आवश्यक असलेलं त्याला आपण व्यावहारिक ज्ञान असं म्हणतो. दुसरा भाग असा आहे की हे सर्वसामान्य ज्ञान झाल्यानंतर माणसाची ज्ञानाची भूक इथे थांबत नाही, म्हणून तो आणखीन काय करतो, काहीतरी विशिष्ट ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो, ज्याला आपण स्पेशलाइज नॉलेज असं म्हणतो. आणि हे ज्ञान जर पुन्हा अहंकाराच्या ताब्यात गेलं ते लक्षात घ्या की हे इथे अहंकाराला प्रतिक्षणी क्षणोक्षणी त्याच्या बाबतीत सावधान राहावं लागतं, कारण कुठलंही ज्ञान त्याच्या ताब्यात घेण्याची त्याच्याकडे कुठल्याही क्षणी किमया असते. तर हा दुसरा भाग झाला त्याच्याचा विशिष्ट ज्ञानाचा. तिसरा भाग जो असा आहे की ह्याच्यापेक्षा आणखीन थोडासा दुर्मिळ म्हणजे व्यावहारिक ज्ञान हे सामान्य स्तरावर झालं, त्यातल्या काही लोकांना विशिष्ट ज्ञानाची आवड असते म्हणून ते विशिष्ट ज्ञान मिळवण्याच्या मागे लागतात. तिसरा ज्ञानाचा जो भाग आहे तो आणखीन ह्याच्यापेक्षा थोडासा दुर्मिळ असा, तो म्हणजे असा की प्रतिभा ज्ञान ज्याला म्हणतो आपण, प्रतिभेचं ज्ञान ज्याला म्हणतो, की प्रतिभेचं ज्ञान म्हणजे कसं की सर्वसाधारण आपल्याला एखादी कला घेण्यासाठी ह्या सगळ्या काही जोडीला आणखीन त्याचं ज्ञान असावं लागतं, ज्याला आपण सुचणं असं म्हणतो, की एखादी गोष्ट माझ्या रक्तात भिनलेली आहे, माझ्या अंगात भिनलेली आहे असं म्हणतो, आणि ती जागृत होण्यासाठी, ती जागृत झाल्यानंतर ज्या कलेचं आपल्याला त्या कलेचं ज्ञान असतं त्याला आपण प्रतिभा ज्ञान असं म्हणतो. आणि ह्याच्यापेक्षाही अत्यंत दुर्मिळ असलेलं असं हे ज्ञान आहे, मी असं म्हणेन की अत्यंत दुर्लक्षित, अत्यंत दुर्मिळ आणि अत्यंत दुर्लभ असं जे ज्ञान आहे त्याला आपण आत्मज्ञान असतो. तेव्हा सर्वसाधारण ठळकपणे ज्ञानाच्या ज्ञान प्रक्रियेच्या ज्या चार पायऱ्या किंवा चार प्रकारचं ज्ञान सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये क्रमाक्रमाने येत असतं असं म्हणतो. तर ह्याचा थोडासा आपण एक दोन दोन पाच पाच मिनिटाचा अभ्यास करून त्याच्या व्याख्या किंवा हे बघून पुढे जातो. म्हणजे हा विषय एकदा आपला संपला की आपल्याला पतंजलीचं प्रत्यक्ष ज्ञान म्हणून जे त्यांनी सांगितलं इंद्रिय ज्ञान तिकडे आपल्याला नंतर व्हायचं. तर व्यावहारिक ज्ञानासाठी म्हणजे आपण ज्याला म्हटलं की कुटुंबाच्या रोजच्या जगण्यासाठी, त्याला रामकृष्ण परमहंस हे विनोदाने डाळ तांदळाची विद्या असं म्हणायचं, म्हणजे रोजचे डाळ तांदूळ मिळण्यासाठी जे तुम्हाला करायला लागतं त्याला ते म्हणायचे आईला, आई की डाळ तांदळाची विद्या त्याच्यासाठी तुम्हाला काही श्रम करायला लावू नको, तुम्हाला केव्हा भेटतील त्याच्यासाठी मी काय वाटेल ते करायला तयार आहे, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला गुंतवू नको असं. तर ही डाळ तांदळाची विद्या ज्याला म्हणतो आपण, त्यातला जो अन्न वस्त्र निवारा हा जो भाग आहे ते सहज उदाहरण दाखल म्हणून आपण एक निवाऱ्याचा जो भाग आहे तो आपण बघू त्याच्यामध्ये. की उदाहरणार्थ एक आपल्यासारखा सामान्य माणूस जेव्हा निवारा करतो, म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला जेव्हा जागा बघायची असते हे आपण उदाहरण दाखल घेऊ, की जेव्हा आपण जागा शोधतो राहण्यासाठी तेव्हा त्याच्यामध्ये आपण व्यावहारिक ज्ञानाच्या दृष्टीनं काय काय गोष्टी बघत असतो. पहिली गोष्ट आपण असं बघू की ही जागा कुठल्या गावात आहे, म्हणजे उदाहरणार्थ कल्याण नाही का डोंबिवलीला आहे, कारण मला ऑफिसला जर भेटीला जायचं असेल तर मला कल्याण राहण्याच्या डोंबिवली राहण्याचं जास्त श्रेयस्कर आहे, का तर मला गाडीत बसायला जागा मिळेल, कारण आजकाल टर्मिनस त्या ठिकाणी जागा कुठेही तुम्हाला बसायला मिळत नाही अलीकडे, म्हणजे हल्लीच अशी ही अवस्था आहे की कळल्यापासून लोक कल्याणला बसून जातात. तेव्हा मला जागा कुठल्या गावात शोधायची आहे, इथून सुरुवात होते व्यावहारिक ज्ञानाला. दुसरा भाग गाव ठरल्यानंतर समजा डोंबिवली जागा शोधायची ठरली, तर मी असं म्हणतो की ही जागा भर वस्तीत आहे का लक्ष्मण रेखेच्या पलीकडे आहे, हा दुसरा भाग. आता डोंबिवली जागा एकदा शोधायची असं म्हटल्यानंतर जिथे समजा जागा मिळेल तुमच्या प्रारब्धवशात, जे तुम्ही शोधायचा प्रयत्न केल्यानंतर पुढचा प्रश्न असा येतो की मी घरातनं बाहेर पडल्यानंतर ज्या रस्त्याने मी जाणार आहे ते रस्ते कसे आहेत. तिसरा भाग आहे त्याच्या म्हणजे ह्या रस्त्यामध्ये खड्डे आहेत त्या खड्ड्यातनं रस्ता काढायला पाहिजे. तसंच डोंबिवलीचे रस्ते असल्यामुळे त्यात किती फूट पाणी साचणार आहे,